चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थायलंडमध्ये साखर उत्पादनात होणार मोठी घट। दुबईमध्ये एका साखर परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्यांनी सांगितलं की थायलंडमध्ये साखर उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे साखरेच्या किमती 2 वर्षांहून अधिक काळपर्यंत उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत। पुढच्या वर्षी खराब पीक येण्याची संभावना देखील व्यक्त करण्यात आली। वाळलेल्या आणि ऊसाच्या कमी किमतीमुळे साखर उत्पादनात घट दिसू शकते। LMC इंटरनॅशनलचे संचालक मार्टिन टॉड म्हणाले, साखर बाजार पुन्हा एकदा चांगला सुरू होऊ शकतो, पण थायलंडमधून यावर्षी नक्की किती साखर उत्पादित होऊ शकते आणि याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो हे माहीत झालं तर साखर बाजार पुन्हा चांगला चालू शकतो। थाई शुगर मिलर्स कॉर्पोरेशनचे महानिदेशक रंगसीट हियान ग्रेट यांनी जानेवारीत म्हटलं होतं की थाई साखर कारखाने साधारणपणे मेच्या सुरुवातीला गाळप करतात, पण यावर्षी उसाच्या मर्यादित पुरवठ्यामुळे मार्चच्या सुरुवातीला गाळप बंद करू शकतात। परिषदेत उपस्थित जाणकारांनी सांगितलं की उसाच्या किमतींमधल्या घसरणीमुळे थाई शेतकरी इतर पिकांकडे वळले आहेत, याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार।